स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा, अध्याय 72. या अध्यायाचं नाव आहे सातारा. 1916 साली रूथ इंटर पास झाली. तिचा रिझल्ट लागल्यावर 8 दिवसांनी दत्तू बी ए झाल्याची तक्रार आली. बी ए झाल्यावर दत्तूला नगरच्या मिशन हायस्कूलात मास्तरचं काम लागलं. मुलगा पगार मिळवता झाला म्हणून मलाही आनंद वाटला, पण नगरात त्यानं 3-4 महिनेच काम केलं. त्याच्या मनात फार होतं की आपण एम ए व्हावं. त्याप्रमाणे आपल्या पोटापुरती आणि फी पुस्तकांपुरती व्यवस्था झाली तर नागपूरला जाण्याची त्याची धडपड होती. तिला यश होऊन तो नागपूरला गेला. तिथं त्याला हॉस्टेलमध्ये राहायला एक फुकट खोली आणि त्यावर देखरेख करण्याच्या कामासाठी 15 रुपये महिना असे त्याच्या बेतापुरतं काम मिळालं. शिवाय एक शिकवणी मिळाली. तिथं जाऊन त्यानं एम ए आणि एल एल बीच्या वर्गात नावं घातली. इकडे टिळकांच्या वृत्तीत अधिकाधिक बदल होऊ लागला आणि तो अगदी झपाट्यानं होऊ लागला. अगदी बाळपणापासून त्यांच्या मनची एकसारखी तळमळ आणि धडपड चाललेली असे. आपण आहोत ते आणि तसे असता उपयोगी नाही, काहीतरी अधिक चांगले व्हावे अशी शेवटच्या घटकेपर्यंत त्यांची इच्छा असे. पण शेवटी त्यांच्यातील मोठ्या मोठ्या दुर्गणांवर त्यांनी जय मिळवला. मनुष्याचा स्वभाव तरुणपणात पूर्णपणे जो बनायचा असतो तो बनतो असं म्हणतात, परंतु टिळकांच्या बाबतीत तरी ते खोटं ठरलं, कारण त्यांची वाढ अगदी शेवटपर्यंत होत चालली होती. दत्तू नागपूरला गेल्यावर थोड्याच दिवसात टिळकांनी आपली बदली साताऱ्याला केली. कित्येक वर्षापूर्वी सुरू केलेले महाकाव्य ख्रिस्तायन हे कुठेतरी बसून पुरे करावे असे त्यांच्या मनात फार होते, पण जन्म स्वभावाप्रमाणे त्यांना कधी स्वस्थ बसून ते काम उरकता आले नाही. नगरास ते इतक्या लोकांना माहिती होते आणि शिवाय ते नगरात आहेत हेही इतक्या लोकांना माहिती होते की घरी भेटायला येणाऱ्या माणसांची संख्या फार वाढू लागली होती. आणि त्यांच्याशी एखाद्या आवडत्या विषयावर वादविवाद सुरू झाला की मग तासन तास निश्चिंती व्हायची. तेव्हा एखाद्या शांतस्थळी जाऊन ख्रिस्तायन पुरे करायचं ठरलं. डॉक्टर ह्यूम साहेब होता होईल तितके त्यांना सांभाळून घेत त्यांनी ताबडतोब सातारला आपल्या मुलीला लिहून तिथं आमची व्यवस्था केली. तिथला एक मोठा बंगला आम्हाला राहायला मिळाला. त्या बंगल्याचं नाव टिळकांनी ख्रिस्तायन आश्रम असं ठेवून तिथं जाताच एक पाटी करून त्या बंगल्यावर ठोकून दिली. साताऱ्याला आम्ही पोचलो तेव्हा डॉक्टर ह्यूमच्या कन्या मिसेस ली यांनी आमचे स्वागत केलं. त्या दिवशी आम्ही सगळीजणं त्यांच्याकडे राहिलो. त्यांचे पती मिस्टर ली नुकतेच वारले होते. त्यांची 2 गोजीरवाणी मुले आणि त्या इतकीच माणसं त्यांच्या घरी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या बंगल्यात राहायला गेलो. राहणी दरवेशाचीच होती, पण ती थोरल्या बंगल्यात होती एवढंच. कुठे सामान नाही, सुमान नाही, सगळं चक्क गोसाव्याच्या मठीप्रमाणे. 12 द्वारं मोकळी, कुणी यावं कोणी जावं अशी व्यवस्था. आमच्याबरोबर दत्तूच्या भावी पत्नीचा आतेभाऊ बेंजी होता. राजाभाऊ धर्माधिकाऱ्यांची चिकी होती. चिकीची आई वारल्यापासून ती आमच्याच घरी वाढली होती. मी म्हणे, बंगल्यात कशाला राहायला पाहिजे, बंगल्यात राहायचे म्हणजे सोबतीचा प्रश्न. बेंजी काही नेहमी राहणार नाही, बंगला हा असा वस्तीपासून दूर. तर ते म्हणत, करायची काय सोबत, चिकी आहे आणि टॉमी आहे. चिकी बिचारी 8-9 वर्षा पिच्ची आणि टॉमी हा कुत्रा, ते काय सोबत करणार. पण टिळकांची पुण्याही मोठी. इथं आल्यावर टिळकांना ख्रिस्तायन लिहिण्यास म्हणून डॉक्टर ह्यूम साहेबांनी एक कारकून पाठवला. टिळक आता ख्रिस्तायनाचे काम करत होते, शिवाय ज्ञानोदयाचे काम तर 1912 पासून ते फुकटच करत होते. तेव्हा टिळकांना कामाचा बोजा पडू नये म्हणून ज्ञानोदयाच्या कामाला हातभार लावायला आणि ख्रिस्तायनाच्या नकला करायला ह्या गृहस्थाची योजना. त्यांचे कुटुंब चांगले होते. 2 मुलांपैकी एक गवई होता. त्याच्याकडून टिळकांनी मला सारी गमचे पाठ देण्यास सुरुवात केली. कधीकधी ते सुद्धा धडे घेण्यात बसत, कारण पुढे मागे कीर्तन करीत हिंडण्याचा आमचा बेत होता. आमच्या कीर्तनास सहाय्य करण्यासाठी टिळकांनी मुंबईहून मिस मिलार्ड यांच्या आंधळ्या शाळेतून लिंबाजी नावाचा एक आंधळा तरुण बोलवला होता. तो आंधळा, त्याची बायको 1 डोळ्याची, पण 4 डोळ्यांऐवजी या एकाच डोळ्यात त्यांची प्रेमामुळे फार चांगली गुजराण होत होती. आम्ही त्याला 10 रुपये आणि घर दिलं होते, पण आता परवा मी ऐकलं की त्याला 10 रुपयांच्या जागी आता 40 रुपये पगार मिळतो आणि एका डोळ्याच्या जागी त्यांच्या घरात आता 9 डोळे आहेत. बांबोरीस एक गरीब ख्रिस्ती मनुष्य होता. त्याचं नाव रामभाऊ ससाणे. त्याला सहाय्य म्हणून टिळक कित्येक वर्ष दरमहा 2 रुपये पाठवीत, पण सातारच्या गडबडीत 2 महिने पैसे पाठवायचं राहून गेलं. शिवाय आता पैसेही नव्हते असं म्हटलं असतं तर शोभलं असतं. आम्ही साताऱ्याला पोचल्यावर 1-2 आठवड्यातच ससाण्यांची स्वारी आपलं गाठोडं आणि काठी सावरत बंगल्यात शिरली. सलाम साहेब. अहो ससाणे, तुम्ही कसे आलात? आगगाडीनं. अहो का आलात? पैशासाठी. अहो ससाणे, 2 दिडक्यात मला पत्र नसतं का आलं? म्हटलं आठवण नाहते न राहते, म्हटलं जावं स्वतःच. अहो ते खरं, पण खर्च काय किती झाला याची काही कल्पना आहे का तुम्हाला? नाही म्हटलं, आपण ते द्यालच. मी उसने आणले पैसे. वा ससाणे, मोठा शहाणपणा केलात. आता उशीर झाला तर असे येऊ नका. आता आलात तर मी पैसे बंद करीन. असं म्हणून त्याचं जाता येतानाचं भाडं 10 रुपये, मागच्या 2 महिन्याचे 4 रुपये, असे 14 रुपये त्या म्हाताऱ्याला देऊन वाटेला लावले. 10 रुपयांचा धडा घेतला. मात्र शेवटपर्यंत टिळक ते 2 रुपये पाठवायला विसरले नाही. टिळकांनी साताऱ्याला आल्यावर कंपाऊंडमध्ये बाग लावायला सुरुवात केली. मी त्यात काही मन घालीत नसे म्हणून ते माझ्यावर संतापत. मी म्हणे, आजपर्यंत इतके वेळा बाग लावली ती तुम्ही कुठेच टिकू दिली नाहीत, आता मी काही बाग लावायला तयार नाही. तेव्हा ते आपले एकटेच पाणी घालून बागेची जोपासना करीत. काय असेल ते असो, पण माझं मनच होईना बाग बगीचा करायला. एरवी मी किती हौशी, पण इथं काही ते जमेना. ख्रिस्तायन लिहायला म्हणून टिळक साताऱ्याला आले, पण इथं आल्यावर त्यांचं काव्य पुन्हा मागे पडलं. मी म्हणे, अहो तुम्ही मुद्दाम ख्रिस्तायन लिहायला आलात आणि इथं काहीच लिहित नाही. ते म्हणत, तुला काय समजतं त्यात, ते काम स्फूर्तीचं आहे. करा काव्य म्हटल्यानं काही काव्य होतं का? आणि त्यांना इतर कामं का थोडी होती? देवाचा दरबार होता आणि त्याच्या जोडीला डेक्कन रयत समाज नावाचा एक समाज त्यांनी आणि कोठारींनी नुकताच सुरू केला होता. प्रांतिक कार्यकारी मंडळात त्यांचं नाव पहिलं होतं आणि ह्या डेक्कन रयत समाजाच्या निमित्तानं त्यांचं एकसारखं पुण्याला जाणं येणं सुरू होतं. विशेषतः ख्रिस्ती लोकात देवाचा दरबार आणि ख्रिस्ती तर मागासलेल्या लोकात डेक्कन रयत समाज, या दोन्हीमध्ये ख्रिस्तायांची मात्र ओढाताण होऊ लागली होती.